आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मध्यम वर्गाचे सामर्थ्य वाढवण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेत प्रतिपादन. औद्योगिक जमीन वापरासाठी एनए परवानगी आवश्यक नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी पीडीकेव्हीचे सहकार्य घेणार पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती. आणि नागपूरच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचे भारतापुढे 249 धावांचे उद्दिष्ट. सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था आणि ट्रॅफिक बंदोबस्त. आता सविस्तर बातम्या. सरकारच्या प्रयत्नांमुळे एक मोठा वर्ग गरिबी रेषेच्या बाहेर आला असून निओ मिडल क्लासकडे वळत आहे. आपलं सरकार भक्कमपणे निओ मिडल क्लास आणि मध्यम वर्ग यांच्या पाठीशी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत उत्तर दिलं त्यावेळी ते बोलत होते. याविषयी पुढे संबोधित करताना ते म्हणाले की
आज देश के लिए गति देने वाली शक्ति हमारे देश की एक नई ऊर्जा है. देश की प्रगति का सबसे बड़ा आधार है. हम मिडिल क्लास के नियर मिडिल क्लास के सामर्थ्य को बढ़ाना चाहते हैं. हमने मिडिल क्लास के लिए एक बहुत बड़े हिस्से को टैक्स में इस बजट में जीरो कर दिया.
याशिवाय विविध सरकारी योजना, आयात निर्यात, पर्यटन क्षेत्र, समाजातील मागासवर्गीयांसाठीच्या योजना याबद्दल देखील पंतप्रधानांनी अभिभाषणाच्या माध्यमातून चर्चा केली. बातमी लिहून होईपर्यंत पंतप्रधानांचे संबोधन सुरू होते. परीक्षा पे चर्चा कार्यक्रम 10 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली इथं भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचं निराकरण करतील. 36 विद्यार्थी पंतप्रधानांसोबत थेट संवाद साधणार आहेत. यावर्षी विविध माध्यमातून सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची विक्रमी संख्या 5 कोटी एवढी आहे. 10वी आणि 12वीच्या राज्य मंडळाच्या परीक्षा येत्या 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राज्य मंडळ सचिव डॉ माधुरी सावरकर यांनी दिली. सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निःशुल्क आवश्यक ते समुपदेशन मिळणार असल्याचं सावरकर यांनी सांगितलं. औद्योगिक जमिनीचा वापर करायचा असल्यास त्यासाठी बिगर शेती परवानगी आवश्यक असणार नाही. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता इज ऑफ डुईंग बिझनेस या महत्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जमीनधारकांना औद्योगिक वापरासाठी मानवी अकृषिक वापराची परवानगी घेणे आवश्यक होते, परंतु त्यासाठी लागणारा वेळ हा जमीन एने करण्यासाठी लागणाऱ्या वेळेएवढाच आहे. हे शासनाच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जमिनीचा उद्योगासाठी वापर करण्याचा असल्यास परवानगीची तरतूद रद्द होण्यासाठी काही काळाचा अवधी लागणार असल्याने तोपर्यंतच्या कालावधीत एखाद्याला जमीन उद्योगासाठी वापरायची असल्यास त्यालाही एने परवानगी घेणे आवश्यक नाही. त्यासाठी या उद्योग घटकाने सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी घेतल्यानंतर किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे मंजूर करून घेतल्यानंतर त्याची नोंद करण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे जावे. त्यानंतर त्या ग्राम महसूल अधिकाऱ्याने लवकरात लवकर ती नोंद त्याच्या दफ्तरात करावी असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्या मुक्त करण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ञांचे सहकार्य घेऊन त्यानुसार जिल्ह्यात योजना उपक्रम राबविण्यात येतील. त्यासाठी शासन स्तरावरून तसेच जिल्हा नियोजन समितीकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही गृहशालेय आणि सहकार राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आज दिली. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथं वर्धा जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी एकात्मिक कृषी विकास आराखडा तयार करण्याबाबत समिती कक्षात चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ शरद गडाख, कुलसचिव सतीश ठाकरे आदी उपस्थित होते. वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याच्या निर्धार असून त्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील. योजना उपक्रमांसाठी निधीची उणीव भासू देणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील विकासाला गती देण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी जिल्हा प्रशासनाने 482.36 कोटी रुपये इतक्या निधीच्या प्रारूप आराखड्याची मागणी शासनाकडे सादर केली आहे. हा आराखडा जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत आदिवासी उपाययोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. शिक्षक हा शिक्षण विभागाचा मानबिंदू तर विद्यार्थी हे दैवत आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील पटसंख्या वाढवण्यासह त्यांच्या मनात शिक्षणाविषयी अधिक गोडी निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. त्या बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे मुलांची आकलन क्षमता व नवं तंत्रज्ञान जाणून घेण्याच्या उत्सुकतेला शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाची जोड द्यावी असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. सिव्हिल लाईन येथील सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल इथं नागपूर विभागातील उपक्रमशील शिक्षक या विषयावर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी आणि प्रयोगशील शिक्षक यांच्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ते बोलत होते. रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज नागपुरातील दीक्षाभूमीवर थायलंडवरून आलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या अस्थींचे आगमन झालं. अस्थींचे दर्शन घेण्यासाठी शेकडो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर गर्दी केली. महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भदंत हर्ष बोधी यांच्या नेतृत्वात तथागत बुद्धांच्या अस्थी दीक्षाभूमीवर आणण्यात आल्या असून उद्या या अस्थी अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ठेवल्या जाणार आहेत. तत्पूर्वी दीक्षाभूमी स्मारक समिती आणि भिक्खू संघातर्फे भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिसमोर बुद्ध वंदना घेण्यात आली. भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतल्या पहिला सामना आज नागपूरच्या जामठा इथल्या विसे मैदानावर खेळला जात आहे. दुपारी 1:30 सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत असून इंग्लंडच्या संघाची धुरा जोस बटलर याच्यावर आहे. इंग्लंडच्या संघाने भारतीय संघापुढे 249 धावा करण्याचं उद्दिष्ट ठेवलं. भारतातर्फे हर्षित राणा याने 3 गडी तर रवींद्र जडेजा याने देखील 3 गडी बाद केले. इंग्लंडतर्फे कर्णधार जोस बटलर आणि जॅकोब बेथेल यांनी अर्धशतकीय खेळी केली. उर्वरित खेळाडू धावसंख्येत विशेष भर घालू शकले नाहीत. दरम्यान भारताच्या संघाने खेळायला सुरुवात केली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या चौथ्या षटकात 1 गडी बाद 19 धावा झाल्या होत्या. या मालिकेतला दुसरा सामना येत्या रविवारी कटकमध्ये खेळला जाईल तर शेवटचा सामना 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये होणार आहे. दरम्यान स्टेडियमवर 2000 पोलिसांचा बंदोबस्त आहे. सामना संपल्यावर वर्धा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठी वाहतूक शाखेने नियोजन केलं असून जवळपास 600 पोलीस कर्मचारी 0 माईल चौक ते जामठा स्टेडियम पर्यंत तैनात राहणार आहेत. ज्येष्ठ क्रीडा आणि चित्रपट समीक्षक लेखक द्वारकानाथ संजगिरी यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. संजगिरी यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. शिक्षणानं अभियंता असणारे संजगिरी हे मुंबई महापालिकेत मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. क्रीडा आणि चित्रपट या विषयावरील त्यांचं समीक्षण वाचकांचं विशेषतः पसंतीला उतरलं. संजगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मध्यमवर्गाचे सामर्थ्य वाढवण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेत प्रतिपादन. औद्योगिक जमीन वापरासाठी येणे परवानगी आवश्यक नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी पीडीकेव्हीचे सहकार्य घेणार पालकमंत्री डॉ पंकज भोईर यांची माहिती. आणि नागपूरच्या 1 दिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या भारतापुढे 249 धावांचं उद्दिष्ट. सामन्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था आणि ट्रॅफिक बंदोबस्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. यापुढील बातमीपत्र संध्याकाळी 6:15 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.